सुपर हिट्स 93.5 रेड एफएम पर मैं हूं अभिनीत, आपके साथ वेलकम करता हूं आप सभी का सुपर हिट गानों के बाद। सो आजकल का जमाना मतलब ऑनलाइन जमाना आहे, आणि या ऑनलाइन जमान्यामध्ये मोबाईल शिवाय कॉम्प्युटर शिवाय आपण राहू शकत नाही हो। त्यात सोशल साईट्स आहेत आपल्याकडे, फेसबुक असेल, व्हॉट्सअप असेल। रात्री फेसबुक आणि व्हॉट्सअपला आपण चॅटिंग करतो, रात्री उशिरापर्यंत चॅटिंग सुरू असतं, आणि आजकाल ते कॉमन झालं आहे। पण कॉमन कुणाबद्दल झालं आहे हो, म्हणजे महिलांबद्दल ते अजूनही कॉमन आहे का? म्हणजे एखादी महिला किंवा एखादी मुलगी रात्री उशिरापर्यंत फेसबुकला ऑनलाईन असेल किंवा व्हॉट्सअपला ऑनलाईन असेल तर लोक तिच्याबद्दल गॉसिप करायला लागतात का, किंवा ती मुलगी तशीच आहे असं म्हणायला लागतात का? म्हणजे अजूनही लोकांची विचार करण्याची पद्धत जी ना ती बघा कशी आहे। आज तुम्ही त्याच्याबद्दलच माझ्याशी बोलतात, तुम्हाला काय वाटतं म्हणजे एखादी मुलगी किंवा एखादी महिला रात्री उशिरापर्यंत फेसबुकला किंवा व्हॉट्सअपला ऑनलाईन असेल तर तिच्याबद्दल लोक लगेचच गॉसिप करायला लागतात का? लोकांची प्रवृत्ती अजून चेंज झाली नाही का? मला फोन करायचा, नंबर आहे माझा 9607007935, 9607007935 हा माझा नंबर आहे। नंबर डायल करो, बिंदास बात करो मस्त आहे। नांदेड हे गाणं तुमच्याकडे येत आहे, हवाय थोड्या वेळात, ओनली ऑन 93.5 रेड एफ एम। मी अभिनीत तुमच्यासोबत आहे, बजाते रहो।